प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय। नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या। तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले। त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेम शहरात राहत होते। तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले। ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना, तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, यलामी, मेसेपटेम्या, यहुदिया, कप्पदुकिया, पंत, आशिया, फ्रगिया, फफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदिया मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाचे महत्व कृत्य सांगताना ऐकतो। तेव्हा ते सर्व अस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत। तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम शहरातील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या। तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही, कारण सकाळचे 9 वाजले आहेत, परंतु योएल संदेशाने जे सांगितले होते ते हे आहे। देव म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील। आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील, आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाप अशी मी दाखवीन। परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल। तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावानी त्याचा धावा करील तो तरेल। अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका। नासोर ईशीच्या द्वारे देवाने जी महत्कृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता याची तुम्हास माहिती आहे। तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्यास धरून अधर्माच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले, त्यास देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते। दावीद त्याचे विषय असे म्हणतो, मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली, आणखी माझा देह ही आशेवर राहील, कारण तू माझा जीव मृत लोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस। जीवनाचे मार्ग तुम्हाला कळविले आहेत, ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील। बंधुजन हो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हा बरोबर प्रशस्तपणे बोलतो, तो मरण पावला पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे। तो संदेष्टा होता आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजस्थानावर बसवीन, याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्यास मृत लोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही। त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे। त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे। कारण दावीद राजा स्वर्गातून चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा। म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याच देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे। हे ऐकून त्याच्या अंतकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल, कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे। आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्षी दिली व बोध करून म्हटले, या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या। तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3,000 मनुष्यांची भर पडली। ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यास तत्पर असत। तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.